कॅमेरा ऍक्शन.
आणि सध्या आपल्या गप्पा सुरू आहेत अभिनेता आदेश वैद्य सोबत. सो आदेश, मला आता हे विचारायचं आहे की प्रिकॉशन म्हणून एक मेसेज आपल्या सगळ्या लिसनर्सला काय देशील तू?
प्रिकॉशन म्हणजे मुख्य प्रिकॉशन एवढंच आहे की तुम्ही घरी बसा आणि बाहेर कृपा करून जाऊ नये, कारण खरोखर काही मूर्ख माणसं आहेत जे अजूनही बाहेर सोशल गॅदरिंग वगैरे जातात आणि एक माणूस लागतो फक्त जो इन्फेक्टेड आहे 100 लोकांना ते इन्फेक्शन पसरवण्यासाठी. त्यामुळे गाणी कप्पाई ओढून गव्हर्नमेंटही आपल्याला सांगतंय आणि डॉक्टर्सही सांगतंय की कृपा करून घरी बसा, कारण आता इंडिया सध्या स्टेज 2 ला आहे, स्टेज 3 ला जाऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. आणि तो जर एकदा गेला तर आपलं कन्सिडरिंग आवर पॉप्युलेशन काय लेवलचं इन्फेक्शन पसरू शकतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे आत्ता काही दिवस तरी आपल्याला घरी बसणं हेच त्याच्यासाठी उपाय आहे. फार तर फार इमर्जन्सीसाठी जेव्हा तुम्हाला ग्रोसरी स्टोअरसाठी वगैरे जावं लागतं तेवढं ठीक आहे, बट अदरवाईज मित्रांना भेटणं, बाहेर फिरणं हे प्लीज टाळा आणि प्लीज जस्ट स्टे होम, नथिंग एल्स. दुसरं काही आता हे मेजर आहे, हेच लोकांना पाळायला डिफिकल्ट पडतात. अजून काय प्रिकॉशन घेणार?
नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच आदेश, आज तू गप्पा मारल्यास.
थँक्यू सो मच आकांक्षा.
93.5 रेड FM बजाते रहो.